आज आपण कारगिल युद्धाबद्दल जाणून घेणार आहोत. कारगिल युद्ध जे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढले गेले, हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे युद्ध मानले जाते. हे युद्ध जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील डोंगराळ भागात घडले, जिथे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मे 1999 मध्ये स्थानिक मेंढपाळांनी भारतीय लष्कराला कारगिलच्या उंच डोंगरांवर काही संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती दिली. यामुळे भारतीय सैन्य सतर्क झाले आणि त्यांनी तपासणी सुरू केली. तपासात असे आढळले की पाकिस्तानी सैन्याने आणि त्यांच्या समर्थित दहशतवाद्यांनी लाईन ऑफ कंट्रोल LOC ओलांडून भारतीय हद्दीत अनेक उंचावरील चौक्या ताब्यात घेतल्या होत्या. यामुळे भारतासाठी हे युद्ध अपरिहार्य झाले. कारगिलचा भूभाग अत्यंत खडतर आणि बर्फाच्छादित आहे, जिथे उंची 18,000 फुटांपर्यंत आहे आणि ऑक्सिजनची कमतरता सैनिकांसाठी मोठा आव्हान होता. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे उंच डोंगरांवर लढल्या गेलेल्या लढाया, जिथे शत्रूने उंच ठिकाणांवर ताबा मिळवला होता. भारतीय सैन्याला खालून वर चढत शत्रूच्या चौक्या पुन्हा ताब्यात घ्याव्या लागल्या, जे अत्यंत जोखमीचे होते. या युद्धात भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय नावाचे मोठे सैन्य अभियान सुरू केले. या अभियानात जवळपास 2 लाख सैनिकांचा समावेश होता, ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढाई केली. युद्धाची सुरुवात मे महिन्यात झाली आणि जुलै 1999 पर्यंत चालली. पाकिस्तानने सुरुवातीला घुसखोरीचा इन्कार केला आणि दावा केला की हे सर्व दहशतवादी गटांचे कृत्य आहे. मात्र भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आणि सैन्याने पुरावे गोळा केले, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा थेट सहभाग स्पष्ट झाला. युद्धाच्या सुरुवातीला भारतीय सैन्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण शत्रूने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या उंच ठिकाणांवर कब्जा केला होता. या ठिकाणांवरून शत्रू भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता आणि राष्ट्रीय महामार्ग 1A वर हल्ले करत होता. हा महामार्ग श्रीनगर आणि लेह यांना जोडणारा प्रमुख मार्ग होता, जो भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. यामुळे भारतीय सैन्याने तातडीने कारवाई सुरू केली. भारतीय सैन्याने प्रथम टोलोलिंग डोंगरावर लक्ष केंद्रित केले, जे कारगिल युद्धातील सर्वात महत्त्वाचे आणि कठीण लढाईचे ठिकाण ठरले. टोलोलिंगवर शत्रूने मजबूत तटबंदी केली होती आणि त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. भारतीय सैन्याला रात्रीच्या वेळी डोंगरावर चढाई करावी लागली, जिथे थंडी आणि गोळीबाराचा सामना करावा लागला. जून 1999 मध्ये अनेक दिवसांच्या तीव्र लढाईनंतर भारतीय सैन्याने टोलोलिंग पुन्हा ताब्यात घेतले. या विजयाने भारतीय सैन्याचे मनोबल वाढले आणि युद्धाची दिशा बदलली. टोलोलिंगच्या यशामुळे इतर चौक्या ताब्यात घेण्यासाठी सैन्याला प्रेरणा मिळाली. टोलोलिंगनंतर भारतीय सैन्याने टायगर हिल, पॉईंट 4875 आणि बटालिक सेक्टरमधील इतर महत्त्वाच्या चौक्यांवर हल्ले सुरू केले. टायगर हिल ही कारगिलमधील सर्वात उंच आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची जागा होती. या डोंगरावर शत्रूने अनेक बंकर्स बांधले होते, जिथून ते सतत गोळीबार करत होते. भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने आणि तोफखान्याच्या जोरावर टायगर हिलवर हल्ला केला. जुलै 1999 मध्ये अनेक शूर सैनिकांच्या बलिदानानंतर टायगर हिल पुन्हा भारताच्या ताब्यात आले. या विजयाने युद्धाचा मार्ग पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. कारगिल युद्धात भारतीय हवाई दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली. मिग 21, मिग 27 आणि मिराज 2000 या लढाऊ विमानांनी शत्रूच्या ठिकाणांवर अचूक बॉम्ब हल्ले केले. यामुळे शत्रूच्या पुरवठा मार्गांना खीळ बसली आणि त्यांचे मनोबल खचले. हवाई दलाला उंच डोंगरांवर आणि खराब हवामानात काम करावे लागले, जे अत्यंत आव्हानात्मक होते. तरीही त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि सैन्याला जमिनीवर पाठबळ दिले. हवाई हल्ल्यांमुळे शत्रूच्या बंकर्स आणि शस्त्रसाठ्यांचे मोठे नुकसान झाले. भारतीय नौदलानेही युद्धात अप्रत्यक्षपणे योगदान दिले. नौदलाने अरबी समुद्रात गस्त वाढवली आणि पाकिस्तानच्या नौदलावर दबाव टाकला. यामुळे पाकिस्तानला आपले लक्ष समुद्राकडेही वळवावे लागले, ज्यामुळे त्यांचे सैन्य कारगिलमध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले नाही. भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना सज्ज ठेवले, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत तातडीने कारवाई करता येईल. या रणनीतीमुळे पाकिस्तानवर मानसिक दबाव वाढला. युद्धात नौदलाचा थेट सहभाग नसला तरी त्यांच्या तयारीमुळे भारताला सामरिक लाभ मिळाला. कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी अत्यंत शौर्य आणि बलिदान दाखवले. कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज पांडे, मेजर सौरभ कालिया यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कॅप्टन बत्रा यांनी ये दिल मांगे मोर असे म्हणत टायगर हिलवर विजय मिळवला, पण याच लढाईत त्यांना वीरमरण आले. प्रत्येक सैनिकाने आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले, ज्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अमर झाले. युद्धात सुमारे 527 भारतीय सैनिक शहीद झाले तर हजारो जखमी झाले. या बलिदानामुळे भारतीय जनतेच्या मनात सैन्याबद्दल आदर आणि अभिमान निर्माण झाला. युद्धादरम्यान भारतीय सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या घुसखोरीची माहिती दिली. भारताने संयम आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला. अमेरिका, रशिया आणि इतर देशांनी पाकिस्तानला आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले. भारताने युद्धाला परमाणू युद्धाचे स्वरूप येऊ दिले नाही आणि लाईन ऑफ कंट्रोल ओलांडली नाही, ज्यामुळे भारताची प्रतिमा जबाबदार राष्ट्र म्हणून उंचावली. या काळात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि सैन्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने युद्धात विजय मिळवला. जुलै 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारतीय सैन्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी कारगिलमधील उंच चौक्या सोडून पळ काढला. 26 जुलै 1999 रोजी भारताने अधिकृतपणे ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केली. हा दिवस आता दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. युद्ध संपल्यानंतर भारताने आपल्या सीमांचे संरक्षण अधिक मजबूत केले. या युद्धाने भारताच्या एकतेचे आणि सैन्याच्या शौर्याचे दर्शन घडवले. कारगिल युद्धाने भारतीय सैन्याच्या धैर्याची आणि सामर्थ्याची कहाणी जगाला दाखवली. या युद्धात सैनिकांनी अशक्यप्राय परिस्थितीतही विजय मिळवला, ज्यामुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. युद्धादरम्यान भारतीय सैन्याने केवळ शत्रूशीच लढाई केली नाही, तर कठोर हवामान, उंची आणि अपुऱ्या संसाधनांशीही झुंज दिली. प्रत्येक सैनिकाने आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. युद्धात वापरलेली रणनीती आणि समन्वय यामुळे भारतीय सैन्याची क्षमता जगाला दिसून आली. या युद्धाने भारतीय सैन्याला अधिक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण बनवले. युद्धादरम्यान भारतीय जनतेनेही सैन्याला प्रचंड पाठिंबा दिला. देशभरातून सैनिकांसाठी मदत पत्रे आणि प्रोत्साहनाचे संदेश पाठवले गेले. अनेक स्वयंसेवी संस्थांनी सैनिकांसाठी अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पाठवल्या. युद्धाच्या बातम्या रेडिओ, दूरदर्शन आणि वृत्तपत्रांमधून सतत प्रसारित होत होत्या, ज्यामुळे जनतेला सैनिकांच्या शौर्याची माहिती मिळत होती. या युद्धाने भारतीय जनतेच्या मनात देशभक्तीची भावना प्रबळ केली. प्रत्येक भारतीयाला आपल्या सैनिकांचा अभिमान वाटत होता आणि त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात होती. कारगिल युद्धाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उघड केला. युद्धानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले, पण भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला. युद्धाने भारताला आपली संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे दाखवले. युद्धानंतर भारताने सीमेवर अधिक चौक्या उभारल्या आणि गुप्तचर यंत्रणांना अधिक सक्षम केले. युद्धाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक जबाबदार आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली. भारताने युद्धात विजय मिळवला, पण शांततेचा संदेशही जगाला दिला. युद्धानंतर भारताने शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अनेक स्मारक उभारले. कारगिल युद्ध स्मारक जे द्रास येथे आहे, हे शहीदांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 26 जुलैला या स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. या पुरस्कारांनी सैनिकांच्या शौर्याला मान्यता दिली आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिमानाची भावना दिली. युद्ध स्मारक आणि पुरस्कार यामुळे शहीदांचे बलिदान कायम स्मरणात राहील. कारगिल युद्धाने भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण आणि रणनीतींमध्येही सुधारणा घडवून आणल्या. युद्धात समोर आलेल्या आव्हानांमुळे सैन्याने आपल्या युद्धतंत्रात बदल केले. उंच डोंगरांवर लढण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाले. युद्धानंतर सैन्याने आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवला. युद्धाने सैन्याच्या गुप्तचर यंत्रणांना अधिक सक्षम करण्याची गरज दाखवली, ज्यामुळे भविष्यातील घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या. या सुधारणांमुळे भारतीय सैन्य अधिक सक्षम आणि तयार झाले. कारगिल युद्धाचा भारतीय समाजावरही खोल परिणाम झाला. युद्धाने देशातील तरुणांमध्ये देशभक्ती आणि सैन्यात सामील होण्याची प्रेरणा निर्माण केली. अनेक तरुणांनी सैन्य आणि संरक्षण दलात करिअर करण्याचा निर्णय घेतला. युद्धाच्या कहाण्या, सैनिकांचे शौर्य आणि त्यांच्या बलिदानाच्या गाथा शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाऊ लागल्या. युद्धावर आधारित अनेक चित्रपट, पुस्तके आणि माहितीपट तयार झाले, ज्यांनी सैनिकांचे शौर्य जनतेपर्यंत पोचवले. युद्धाने भारतीय समाजाला एकत्र आणले आणि राष्ट्रीय एकतेची भावना दृढ केली. युद्धानंतर भारताने आपली संरक्षण धोरणे अधिक मजबूत केली. युद्धाने दाखवले की सीमेवर सतत सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. भारताने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आणि सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. युद्धाने भारताला परमाणू शक्ती असलेल्या देश म्हणूनही आपली जबाबदारी दाखवली. भारताने युद्धात संयम आणि शांतता राखली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात भारताची प्रतिमा उंचावली. युद्धाने भारताला आपली सामरिक तयारी आणि कूटनीती यांचा समतोल साधण्याची गरज दाखवली. कारगिल युद्धाने पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानने घुसखोरीचा इन्कार केला, पण पुराव्यांमुळे त्यांचा खोटेपणा उघड झाला. युद्धानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि त्यांना आपले सैन्य मागे घ्यावे लागले. युद्धामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणातही अस्थिरता निर्माण झाली. भारताने युद्धात विजय मिळवला, पण शांततेचा मार्ग स्वीकारून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. युद्धाने दोन्ही देशांना शांततेच्या चर्चेची गरज असल्याचे दाखवले. कारगिल युद्धाच्या यशाचे श्रेय भारतीय सैन्याच्या एकजुटीला, नेतृत्वाला आणि सामान्य जनतेच्या पाठिंब्याला जाते. युद्धात प्रत्येक सैनिकाने आपल्या कर्तव्यासाठी सर्वस्व अर्पण केले, ज्यामुळे भारताने विजय मिळवला. युद्धाने भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि देशाच्या एकतेची कहाणी जगाला सांगितली. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे बलिदान आणि जखमी सैनिकांचे धैर्य यामुळे भारताचा अभिमान वाढला. युद्धानंतर भारताने आपली संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत केली आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयारी केली. कारगिल युद्ध भारताच्या शौर्याचा आणि एकतेचा एक अजमर अध्याय आहे. आज कारगिल युद्धाची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करून शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. युद्धाच्या कहाण्या आणि सैनिकांचे शौर्य नव्या पिढीला प्रेरणा देतात. कारगिल युद्धाने भारताला केवळ सैन्याच्या सामर्थ्याचीच नव्हे तर देशाच्या एकतेची आणि संयमाची शक्ती दाखवली. युद्धाने भारताला आपल्या सीमांचे रक्षण आणि शांततेचे महत्त्व शिकवले. कारगिल युद्ध हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पर्व आहे, जो कायम स्मरणात राहील.